आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। महिला आरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या 131व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने जनमत वळवण्यासाठी भाजपची देशभरात मोहीम। महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा डाव फसल्याचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप। आणि विदर्भात आज संमिश्र वातावरण, उष्णतेच्या लाटेसह वादळी पर्जन्यमानाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्वतयारी वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणी नियोजन, जलसंधारण आणि जुन्या जलस्रोतांच्या पुनरुज्जीवन भरावर भर देण्याचं सांगण्यात आलं आहे। भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अल निनोचा प्रभाव वाढून पावसात घट होण्याची शक्यता आहे। उष्णतामानातही वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले। पाणी साठवण क्षमता वाढवून कमी पावसाच्या परिस्थितीत शेतीचे नुकसान कमी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। प्रत्येक जिल्ह्यात पाणी बचतीसाठी टास्क फोर्स स्थापन करून काटेकोर नियोजन करण्यास सांगण्यात आलंय। तसेच मनरेगाअंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले। पशुधनासाठी चारा टंचाई टाळण्यासाठी राज्यात वैरण विकास कार्यक्रम राबवण्याचेही आदेश देण्यात आले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खत आणि बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासह शेततळे योजनेवर भर देण्याचं सांगितलं। खरीप हंगामात नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। महिला आरक्षणासाठी आवश्यक असणारं 131वी घटना दुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर विधेयकाच्या बाजूने जनमत वळवण्यासाठी भाजपानं देशभरात मोहीम हाती घेतली आहे। महिला आरक्षण विधेयक मंजूर न होऊ दिल्याचे परिणाम विरोधी पक्षांना भोगावे लागतील असा इशारा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिला आहे। महिला आरक्षणासाठी जनमताचा रेटा वाढवण्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। यासाठी राज्यात 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्यासह तालुका स्तरापर्यंत जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। 2029 पासून महिला आरक्षण लागू करण्यासाठी परिसीमन विधेयक पारित होणं गरजेचं असल्याचं मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं।
2023 आपण ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं त्यावेळी आणि 2002 जे काही आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे या दोन्ही गोष्टींमुळे डिलिमिटेशन आणि सेन्सस या दोन गोष्टींशिवाय महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नाही। म्हणून डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू करणं आणि सेन्सस न झालेलं असल्यामुळे 2011 सेन्ससनी ते डिलिमिटेशन करणं या दोन गोष्टी केल्याशिवाय 2029 महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नव्हतं। दुसरं, या संपूर्ण विधेयकाशी ओबीसी जनगणनेचा कुठलाही संबंध नाही। ओबीसी जनगणना ठरलेली आहे।
लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत सर्व राज्यांच्या जागा 50% वाढणार आहेत असं ते म्हणाले। महिला आरक्षणाला विरोध करून काँग्रेससह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महिला विरोधी चेहरा उघड झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे, मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या। महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता। महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करायचं होतं पण त्याचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेलं आहे असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। टिळक भवन इथं झालेल्या विशेष पत्रकार परिषदेला काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार शोभा बचाव यांनी संबोधित केलं। 2023 महिला आरक्षण विधेयक सर्वसंमतीने पास झालं आहे पण भाजप सरकारने त्यात जनगणना आणि मतदार संघ पुनर्रचनेच्या 2 अटी टाकल्या होत्या। या अटी न ठेवता सध्या लोकसभेच्या असलेल्या 543 जागांमधून 33% आरक्षण द्यावे अशी काँग्रेसने मागणी केली होती, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला. राज्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने व्यापक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून संपूर्ण प्रशासन सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. लाडक्या बहिणींचा विश्वासघात काँग्रेसने केला असून या वृत्तीचा जनता बदला घेईल असं ते म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत योजनांच्या घोषणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग तसंच भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांना नोटीस बजावली आहे. अशा मोफत योजनांच्या घोषणा करायला बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं ही नोटीस बजावली. हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या प्रलंबित याचिकांसोबत ही याचिका सुनावणीसाठी जोडली जाईल असं न्यायालयाने सांगितलं. राजकीय पक्षांनी त्यांच्या आश्वासनांचे आर्थिक परिणाम विवरणपत्राद्वारे जाहीर करावेत अशी मागणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी या याचिकेत केली आहे. अशा नियमांचे पालन न करणाऱ्या पक्षांवर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणीही त्यात केली आहे. यवतमाळच्या राडेगाव कळंब केळापूर तालुक्यात हिंदू मुलींच्या विक्री आणि त्यांच्या धर्मांतरणाचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्पष्टीकरण दिलं असून यात धर्मांतरणाची कुठलीही माहिती पुढे आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. 2025 38 मुली गायब होत्या, त्यात 37 मुली सापडल्या आहेत असे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितलं आहे. यात धर्मांतरण झाल्याची तक्रार नसल्याचंही ते म्हणाले. जिल्ह्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासोबतच आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्यास हे शेतकरी जिल्ह्यात चांगला बदल घडवून आणू शकतात, त्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर द्यावा असे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी युवा शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, त्यांच्या अडचणी आणि अपेक्षित आवश्यक सुविधांची माहिती घेतली. गडचिरोली जिल्ह्यातील आज आलापल्ली वन परिक्षेत्रातील जंगलातून दुर्मिळ पक्ष्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वन अधिकाऱ्यांनी जेरबंद केलं. आतापर्यंत 12 शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून राज्य पक्षी शेकरू, उडणारी खार, घुबड यासह अन्य पक्षी आणि त्यांचे अवयवही ताब्यात घेण्यात आले आहेत. काल संध्याकाळी काही जण शिकारीसाठी जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर या 12 जणांनी रात्री उशिरा अटक करून भारतीय वन अधिनियम 1927 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवामान. विदर्भात आज संमिश्र हवामान बघायला मिळत असून एकीकडे अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केलेला असतानाच याच जिल्ह्यासह बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज सकाळपासून अधूनमधून नागपुरात देखील ढगाळ वातावरण आहे. उद्या देखील नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये संमिश्र वातावरण राहणार शक्यता आहे. दरम्यान आज अकोला इथं 43.2° इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 41.2° सेल्सिअस इतकं शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महिला आरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या 131 घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने जनमत वळवण्यासाठी भाजपची देशभरात मोहीम. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा डाव फसल्याचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप. आणि विदर्भात आज संमिश्र वातावरण, उष्णतेच्या लाटेसह वादळी पर्जन्यमानाचा इशारा. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.